चीनी मंडी .com पॉडकास्ट।
उच्च न्यायालयानं आदेश देऊनही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत उसाचे पैसे। अलाहाबाद उच्च न्यायालयानं गेल्या हंगामातील शेतकऱ्यांची राहिलेली देणी भागवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारला एक महिन्याचा अवधी दिला होता। कोर्टाच्या आदेशाचा कालावधी 15 ऑक्टोबरला संपला आहे, पण साखर कारखान्यांनी अजूनही शेतकऱ्यांची करोडोची देणी दिलेली नाहीत। हा आदेश देऊनही कारखाने गप्प आहेत। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार बिजनौर जिल्ह्यात साखर कारखान्यांकडे असणाऱ्या शेतकऱ्यांच्या 230 करोडच्या देयावर जवळपास 40 करोड रुपये व्याज झालं आहे, जे चुकवण्यात कारखान्यांनी असमर्थता दर्शवली आहे। व्यावहारिक नियमांनुसार शेतकऱ्यांनी ऊस गाळप केल्यानंतर 14 दिवसात ऊसाचे पैसे मिळायला हवेत, नाहीतर त्यावर व्याज देणं आवश्यक आहे। पण कारखान्यांनी ना आधीचे पैसे दिले आहेत आणि ना त्यावरचं व्याज दिलं आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। बिलाई कारखान्यावर 119.89 करोड, बरकतपूर कारखान्यावर 24.16 करोड, चांदपूर कारखान्यावर 40.57 करोड आणि बिंजौर कारखान्यावर 45.91 करोड रुपयांची देणी बाकी आहे। उत्तर प्रदेश सरकारनं राज्यातील साखर कारखान्यांच्या मालकांना ऊस शेतकऱ्यांची संपूर्ण देणी 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत चुकवण्यास सांगितली आहे। राज्य कॅबिनेट मंत्री सुरेश राणा म्हणाले, या आदेशाचं पालन न केल्यास साखर कारखान्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल।